chinimandi.com पॉडकास्ट।
श्री छत्रपती कारखान्यासमोर संतप्त कामगारांची निदर्शनं। श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील कामगारांना 3 महिने पगार दिलेला नाही, संक्रांतवेळी ऍडव्हान्स दिलेला नाही, 3 वर्षाचा दिवाळी बोनस फायनल नाही। कारखाना पतपेढीतलं काढलेलं कर्ज हे कामगारांच्या पगारातून हप्त्यापोटी कट केलं जात आहे, परंतु 7 महिने होऊन गेले, पतपेढीमध्ये पैसे कारखान्यानं न भरल्यानं त्याचेही व्याज विनाकारण कामगारांच्या वरती पडलेलं आहे। याबाबत श्री छत्रपती साखर कारखान्यासमोर कामगारांनी आंदोलन केलं। यावर कारखान्याच्या वतीनं सर्व संचालक मंडळानं निर्णय घेऊन येत्या 20 फेब्रुवारीला 1 पगार आणि महिन्याच्या शेवटपर्यंत 1 पगार असं देण्याचं मान्य केल्यानं हे कामगारांचं आंदोलन मागं घेण्यात आलं। श्री छत्रपती साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना पगार न गेल्याची घटना 65 वर्षातील पहिलीच घटना आहे। त्यामुळे या कारखान्याची वाटचाल नक्की कोणत्या दिशेनं चालू आहे असा सवालही साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे। ते म्हणाले, छत्रपती सहकारी साखर कारखान्याला 65 वर्ष झाली। या 65 वर्षाच्या ऊस गाळपाच्या हंगामात सध्याच्या संचालक मंडळानं आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले। कामगारांना 3 महिने होऊन गेले पगार नाही, त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाचे, LIC चे, पतपेढीचे हप्ते भरले नाहीत, GST भरण्याची थकलेली आहे। या सर्व गोष्टी घडत असताना कारखान्यात गाळप सुरू आहे, साखर तयार होत आहे, कारखान्यात कामगार काम करत आहेत। आजची आर्थिक अवस्था पाहता कारखाना सध्या तरी दिशाहीन झालेला आहे। छत्रपती साखर कारखान्यानं इतर कारखान्यांच्या तुलनेत सभासदांच्या ऊसाला दरही कमी दिला आहे। कामगारांना पगार नाही, ऊसतोड मजुरांनाही काही प्रमाणात पैसे देण्याचे राहिले आहेत। दर महिन्याच्या 7 तारखेला कामगारांचा पगार दिल्याचा उच्चांक या संचालक मंडळानं केलेला आहे। श्री छत्रपती साखर कारखाना आर्थिक अडचणीत का हा प्रश्न सर्व सभासदांच्या पुढे पडलेला आहे।